आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबर बाकावरवी मोनाली प्रभू तुमका राष्ट्रीय खबरो देता। मुखेल खबरो संसदेच्या दोन्ही सभागरांनी काल केंद्रीय अर्थसंकल्प 2024-2025 चर्चा सुरू झाली। ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लेमी हांनी काल सांजवेळा नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेतली। भारत ब्रिटनाबरोबरचे द्विपक्षीय संबंध आणि घटमूट करपाक कटिबद्ध असा असे मोदी हांनी सांगले। भारतीय हवामान खात्यान फुडले कांय दीस देशाचे अस्तंत आणि मध्य भागात अति उटंगार ते उटंगाराचा पाऊस पडपाचा अदमास उक्तायला। पॅरिस ऑलिंपिक 2024 आज उक्तावण सोहळ्याच्या एक दीस आधी भारत आपली मोहीम सुरू करतलो। आता पुराय खबरो संसदेच्या दोन्ही सभागरांनी काल केंद्रीय अर्थसंकल्प 2024-2025 विषयी चर्चा सुरू केली। तशेंच लोकसभा आणि राज्यसभेन केंद्र शासित प्रदेश जम्मू काश्मीराच्या 2024-2025 वर्षाच्या अर्थसंकल्पाचेरूय चर्चा सुरू केली। राज्यसभेन चर्चेक सुरुवात करतना काँग्रेसचे खासदार पी चिदंबरम हांनी बेरोजगारी आणि म्हारगायेचे मुद्दे उपस्थित केले। लोकसभेन चर्चेक सुरुवात करतना काँग्रेसच्या कुमारी सेलजा हांनी देशान बेरोजगारी दिसान दीस वाढत असा असे सांगून बेरोजगारीचो मुद्दो उपस्थित केलो। केंद्र सरकाराच्या खात्यांतल्यो रित्यो सुवाती भरपा खातीर सरकार पावलां कित्याक उबारना असो प्रश्न तांणी केला। काँग्रेस फुडाऱ्यांनी हरियाणातल्या बेरोजगारी बद्दलय उलोवप केले। चर्चेन भाग घेतना भाजपचे बिप्लब कुमार देब हांनी म्हळे नरेंद्र मोदी सरकारान अर्थिक व्यवस्था पारदर्शक केल्या। समाजवादी पक्षाच्या वीरेंद्र सिंग हांनी भाजप फुडारपणाखालच्या केंद्र सरकारान केंद्रीय अर्थसंकल्पान उत्तर प्रदेशाकडे दुर्लक्ष केला असो आरोप केलो। या चर्चेन वाटो घेतना टीएमसीचे खासदार अभिषेक बॅनर्जी हांनी रोजगार नोटबंदी आणि विरोधी फुडाऱ्याआड केंद्रीय एजन्सीचो कथित गैरवापर केल्ल्याच्या मुद्द्याचेरूय सरकाराचेर खर टीका केली। केंद्रीय अर्थसंकल्पान तामिळनाडूकडे दुर्लक्ष केल्ल्याचो आरोप डीएमकेचे दयानिधी मारन हांनी केलो। विनफॉल टॅक्साविशी श्वेतपत्रिकाची मागणी तांणी केली। हुंवार नियंत्रणा खातीर तामिळनाडूक एक रुपया लेगीत दिवना असो आरोप मारण हांनी केलो। जेडीयूचे दिनेश चंद्र यादव हांनी बिहाराच्या सहरसा हांगा विमानतळ आणि एम्स बांधपाची मागणी सरकाराकडे केल्या। तेलुगु देसम पक्षाचे श्रीप्रत मतुकुमिल्ली हांनी केंद्रीय अर्थसंकल्प दूरदर्शी आणि विकसित भारताप्रती सरकाराच्या अटल वचनबद्धतेचे उदाहरण असे म्हणा। राष्ट्रवादी काँग्रेस एसपी चो खासदार सुप्रिया सुळे आणि जम्मू काश्मीरान विधानसभा वेचणुको घेवपाची विनंती सरकाराक केली। ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लेमी हांनी काल सांजवेळार नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेतली। या बसके उपरांत मोदी हांनी सांगले भारत ब्रिटनाकडे द्विपक्षीय संबंध आणि घटमूट करपाक कटिबद्ध असा। परस्पर फायद्याची मुक्त व्यापार कराराक अंतिम रूप दिवपाच्या इच्छेक प्रधानमंत्र्यांनी योगकार दिलो। परराष्ट्र मंत्रालयान सांगले ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री या नात्यान भारताच्या पहिल्या भेटीन लेमी हांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल हांची भेट घेतली। परराष्ट्र मंत्री डॉ जयशंकर हांचेकडे जाल्ल्या चर्चेत भारत युके व्हर्च्युअल समीट 2021 मान्य झाल्या रोडमॅप 2030 सुद्धा आढावो घेतलो आणि आता मेरेन झाल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले। दोन्ही देशांनी व्यापार आणि गुंतवणूक संरक्षण आणि माहिती तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता नवनिर्माण हवामान बदल आणि हरित ऊर्जा या प्राधान्य क्षेत्रातल्या द्विपक्षीय सहकार्याचेर भर दिलो आणि ब्रिटन भारत तंत्रज्ञान सुरक्षा पुढाकाराक येवकार दिलो। भारत आणि युकेन परकीय व्यापार कराराच्या वाटाघाटीन झाल्या महत्वपूर्ण प्रगतीचे कौतुक केले। या बसकेन डॉ जयशंकर आणि लेमी हांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांचेरूय भासाभास केली। ब्रिटनान नवे सरकार स्थापन झाले उपरांत परराष्ट्र मंत्र्यांची भारत भेट पळयल्यार दोन्ही देशांमधील संबंध घटमूट करपाची आणि व्यापक रणनीती भागीदारीची वचनबद्धताय दिसून येता। ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीवेल्यान ऐकतात। 2024-25 वर्सा बायलांचे कल्याण आनी सशक्तीकरणा खातीर जेंडर बजेट वाटप 3.3 लाख कोटी रुपया आसा अशें केंद्रीय बायलां आनी बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी हांणी सांगला. नवी दिल्लीन प्रसार माध्यमाकडे उलयतना मंत्र्यांनी सांगले 2023-24 वित्तीय वर्सा परस हे वाटप 37.3% चड आसा. हाजे वयल्यान सरकारचो महिला सक्षमीकरणाचो संकल्प दिसून येता अशें तांणी म्हळें. विकसित भारत घडोवपाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या संकल्पाक अनुसरून सरकार महिला विकासाकडल्यान महिला फुडारपणाखालच्या विकासाकडे वाटचाल करता अशें तांणी म्हळें. रेल्वे अर्थसंकल्पांतलो म्हत्वाचो भाग रेल्वे सुरक्षितताय वाढोवपा खातीर दिला अशें रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव हांणी सांगला. नवी दिल्लीन काल पत्रकार परिषदेन उलयतना वैष्णव हांणी सांगले सुमार 2,65,000 कोटी रुपयांच्या वट्ट अर्थसंकल्पांतल्यान 1,00,000 कोटी रुपया परस चड पैशे रेल्वे सुरक्षे संबंधित उपाय येवजणे खातीर दवरल्यात. पंजाबा खातीर 5,147 कोटी रुपयांच्या विक्रमी बजेटची तरतूद केल्या अशें तांणी सांगले. केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव हांणी काल जाहीर केले की केंद्र सरकारान महाराष्ट्रा खातीर 2024-25 वित्तीय वर्सा खातीर 15,940 कोटी रुपयांची अर्थसंकल्पान तरतूद केल्या जी फाटल्या एनडीए सरकारच्या बजेटपेक्षा 13.5% चड आसा. एकनाथ शिंदे आनी देवेंद्र फडणवीस हांच्या फुडारपणाखाला रेल्वे खात्यांतले रखडलेले प्रकल्प चड नेटान फुडें वतात अशें वैष्णव हांणी सांगलें. अमृत भारत स्टेशन येवजणेखाला राज्यात 128 रेल्वे स्टेशनांचो पुनर्विकास सुरू आसा अशें वैष्णव हांणी सांगलें. 2014 वर्सा सावन आतां मेरेन 929 रेल्वे फ्लायओव्हर आनी अंडरब्रिज बांदल्यात अशें तांणी म्हळें. तेलंगणाचे उपमुखेलमंत्री आनी अर्थमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्क आज विधानसभेन राज्याचे 2024-25 वर्साचे वर्सुकी अर्थसंकल्प सादर करतले. सेबीन केल्ल्या अभ्यासान इक्विटी रोख विभागांतल्या 70% चड वैयक्तीक इंट्राडे वेपाऱ्यांक 2022-23 वित्तीय वर्सा लुकसाण जाला अशें दिसून आयलां. तशेंच 2018-19 वित्तीय वर्साच्या तुळेंत 2022-23 वित्तीय वर्सा इक्विटी रोख विभागान इंट्राडे ट्रेडिंगान वांटो घेवपी व्यक्तींच्या संख्येत 300% चड वाड जाल्ल्याची अभ्यासान नमूद केला. अहवाला प्रमाण इक्विटी रोख सेगमेंटान वेपार करपी दर 3 व्यक्तीपैकी सुमार 1 व्यक्ती इंट्राडे वेपार करता. फायदो मेळोवपी वेपारा परस सरासरी लुकसान जावपी वेपारांचो आंकडो चड आसा अशें अहवालान म्हळां. सेबीन निरीक्षण केलें की 30 वर्सां परस उणी पिराय आशिल्ल्या तरणाट्यांक इंट्राडे वेपाऱ्यांचो वांटो 2018-19 वर्साच्या तुळेंत 2022-23 वर्सा 48% मेरेन वाडला. भारतीय हवामान खात्यान फुडले कांय दीस देशाच्या अस्तंत आनी मध्य भागान सामको उटंगार ते उटंगाराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. फाल्यां मेरेन गुजरात, कोकण, गोंय आनी महाराष्ट्रान सामको घोग्यांनी पावस पडटलो आनी त्या उपरांत मुसळधार ते अतिमुसळधार पावस पडटलो अशें आयएमडीन सांगलां. कर्नाटकांतले दर्यादेगेवेले वाठार आनी ओडिसान कांय सुवातींनी फाल्यां मेरेन उटंगाराचो पावस पडपाची शक्यताय आसा. पॅरीस ऑलिंपिक 2024 आज उक्तावण सुवाळ्याच्या एक दीस आदी भारत आपली मोहीम सुरू करतलो. तिरंदाजीच्या वैयक्तीक मानांकन फेरयेन दीपिका कुमारी, अंकिता भगत, भजन कौर, बी धीरज, तरुणदीप रॉय आनी प्रवीण जाधव हे भाग घेतले. तिरंदाजीन ऑलिंपिक पदकाचो दुष्काळ मोडून काडपाचे भारतीय पंगडाचे ध्येय आसा. भारतीय वेळाप्रमाण बायलांची रँकिंग फेरी दनपारा 1:00 सुरू जातली जाल्यार दादल्यांची रँकिंग फेरी 6:45 सुरू जातली. हेर टप्पे 28 जुलय ते 4 ऑगस्ट या काळांत जातले. बायलांच्या आशिया कप क्रिकेट सर्तीच्या उपांत्य फेरयेन फाल्यां आदलो वस्ताद भारत बांगलादेशा आड खेळटलो जाल्यार यजमान श्रीलंका फाल्यां पाकिस्ताना आड खेळटलो. दोनी मॅची डंबुलान जातल्यो. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. संसदेच्या दोनी सभाघरांनी काल केंद्रीय अर्थसंकल्प 2024-2025 चर्चा सुरू जाली. ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी हांणी काल सांजवेळा नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांची भेट घेतली. भारत ब्रिटना बरोबरचे द्विपक्षीय संबंध आनी कटमूट करपाक कटिबद्ध आसा अशें मोदी हांणी सांगले. भारतीय हवामान खात्यान फुडले कांय दीस देशाच्या अस्तंत आनी मध्य भागान अति उटंगार ते उटंगाराचो पावस पडपाचो अदमास उक्तायला. निखिल्यान राष्ट्रीय खबरो सोपल्यो.